आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण। 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार। गेल्या 10 वर्षात सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात युवकांना रोजगार, बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकाला हमीभाव, जात आधारित जनगणनेचं आश्वासन। रिझर्व्ह बँकेच्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, युपीआयद्वारे पैसे जमा करण्यासाठी लवकरच परवानगी। महाराष्ट्रासह देशाच्या पूर्व आणि किनारपट्टीच्या काही भागात येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरोधात सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा सनरायझर्स हैदराबादचा निर्णय। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज झाली। महाराष्ट्रात बुलढाणा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत। बुलढाणा मतदारसंघातले भाजपाचे विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे अर्ज बाद झाले आहेत। नांदेडमध्ये 66 उमेदवार पात्र तर 8 उमेदवार अपात्र ठरले आहेत। कालपर्यंत 74 उमेदवारांनी 92 अर्ज दाखल केले होते। अकोला मतदारसंघासाठी कालपर्यंत 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। छाननीनंतर 17 उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले। परभणी मतदारसंघासाठी 42 उमेदवारांनी 65 उमेदवारी अर्ज दाखल केले। आज झालेल्या छाननीत 1 अर्ज अवैध ठरला आहे। हिंगोली मतदारसंघात 48 उमेदवारांचे अर्ज वैध तर 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत। 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे। गेल्या 10 वर्षात सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज राजस्थानमध्ये शेकावती भागात चुरू इथं प्रचारसभेला संबोधित केलं। गेल्या 10 वर्षात विकसित भारताचा पाया तयार झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। सत्तेत आल्यानंतर सरकारनं प्रामाणिकपणे काम केलं असून देश झपाट्यानं प्रगती करत असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला। त्यात 5 न्याय आणि 25 गॅरंटी या शीर्षकाखाली युवकांना रोजगार, न मिळाल्यास वार्षिक 1 लाख रुपये बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना वार्षिक 1 लाख रुपये अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पिकाला हमीभाव, मनरेगामार्फत किमान मजुरी, सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी जात आधारित जनगणना, संवैधानिक संस्थांचं जतन इत्यादी मुद्द्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे। काँग्रेसचा जाहीरनामा खोटेपणावर आधारित असल्याचा आरोप आज भाजपानं केला। हा जाहीरनामा मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करणारा असल्याचं भाजपाचे प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं। मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत। मतदानाचं प्रमाण अत्यल्प असलेल्या भागातल्या महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी आज नवी दिल्लीत घेतली। या बैठकीमध्ये राज्यातल्या मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे पालिकांचे आयुक्त सहभागी झाले। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात देसाईगंज आणि चारमोशी इथं आज ज्येष्ठ भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचारसभा घेतल्या। भाजपा उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभांमध्ये गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या विकास कामांची माहिती दिली। गडचिरोली जिल्ह्यात चांगले रस्ते झाल्यानं तिथं उद्योग सुरू होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी मिळणार असून येत्या 10 वर्षात हा जिल्हा राज्यातला सर्वात श्रीमंत जिल्हा असेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग 7व्यांदा रेपो दर 6.5% ठेवला आहे। बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली। रेपो दरात कोणताही बदल केला नसल्यानं गृहकर्ज महाग होणार नाही, चलन फुगवटा दरातली स्थिरता आणि आर्थिक घडामोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं दास यांनी वार्ताहरांना सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% तर किरकोळ महागाई दर 4.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी 2023 रेपो दर 6.5% केला होता. बँकेत रक्कम जमा करण्यासाठीच्या यंत्रांमध्ये युपीआयचा वापर करून पैसे जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच परवानगी देणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची सोय होईल आणि बँकांमध्ये पैसे हाताळण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल असं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं पीपीआय वॉलेटमधून युपीआयद्वारे व्यवहार करण्यासाठी अन्य एप्स वापरण्याची परवानगी देण्याचाही प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि तेलंगण या देशाच्या पूर्व आणि किनारपट्टीच्या काही भागात येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात उद्यापर्यंत आणि केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये मंगळवारपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील. ईशान्य भारतात मंगळवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथं हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि हिमवृष्टी होईल. भारतीय जनता पक्ष उद्या 6 एप्रिल हा पक्षाचा स्थापना दिवस विविध उपक्रमांद्वारे राज्यात साजरा करणार आहे. यामध्ये बूथ यात्रा, मोदी अॅपद्वारे भाजपा सदस्यत्व, 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांच्या टिफिन बैठकीतून अभिवादन, 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असे उपक्रम राबवले जाणार आहेत. तसंच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा चंद्रपूरला 8 एप्रिल रोजी तर रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान इथं 10 एप्रिलला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात 14 सभांची विनंती केली असल्याचं ते म्हणाले. भारतानं मालदीवला 2024-25 या वर्षासाठी आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्यात कोटा मंजूर केला आहे. मालदीवमध्ये बांधकाम उद्योगाला चालना देण्यासाठी महत्वाचा असलेला नदीतील वाळू आणि दगडांचा कोटा 25% वाढवून 10 लाख टन केला आहे. तर अंडी, बटाटे, कांदे, साखर, तांदूळ, गव्हाचं पीठ आणि डाळीच्या कोट्यातही 5% वाढ केली आहे. मालदीव सरकारच्या विनंतीवरून या निर्णयाला परवानगी दिली असल्याचं मालदीवमधल्या भारतीय उच्च आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 9 षटकात 2 बाद 80 धावा झाल्या होत्या. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात आपण अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण, 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. गेल्या 10 वर्षात सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात युवकांना रोजगार, बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकाला हमीभाव, जात आधारित जनगणनेचं आश्वासन. रिझर्व्ह बँकेच्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, युपीआयद्वारे पैसे जमा करण्यासाठी लवकरच परवानगी. महाराष्ट्रासह देशाच्या पूर्व आणि किनारपट्टीच्या काही भागात येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज विरोधाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा सनरायझर्स हैदराबादचा निर्णय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।